आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत, असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन। गेल्या 25 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ। राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण। आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी। देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे। सीडबी म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाच्या 37व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या। विशेषतः पश्चिम आशियातला संघर्ष पेटल्यानंतर खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येतो। अशा परिस्थितीत सोनं खरेदी करू नये, खतांचा वापर कमी करावा, इंधनाची काटकसर करावी, परदेश प्रवास शक्यतो करू नये, अशी आवाहनं प्रधानमंत्र्यांनी जनतेला केली आहेत। त्याबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचं त्या म्हणाल्या।
For businesses and common people, it can mean higher fuel cost, delayed cargo, costlier shipping, shortage of inputs, pressure on working capital, and uncertainty in export orders. Just imagine all of them coming together because of that West Asia crisis. What is the sense of uncertainty that small unit will feel, and will they be in a position to make some kind of a plan? It's a big challenge even for countries, not just for India, for many other countries.
पेट्रोल आणि डिझेलचे दर आज अनुक्रमे 2.61 रुपये आणि 2.71 रुपयांनी वाढले। गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे। या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहेत। दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रतिलिटर दरानं मिळेल। 15 मेपासून आजपर्यंत 4 पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे। एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे। अमेरिका इराणच्या युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत असल्याचं सांगितलं जात आहे। लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महिन्याभरात चौथ्यांदा झालेल्या इंधन दरवाढीबद्दल सरकारवर टीका केली आहे। आपण अनेक महिन्यांपासून आर्थिक संकट येईल असा इशारा देत होतो, असं त्यांनी म्हटलं आहे। इराणबरोबर कोणताही करार घाईनं करू नये, असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन प्रतिनिधींना सांगितलं आहे। अमेरिकन प्रसारमाध्यमानुसार चर्चेत असलेल्या या करारामध्ये 60 दिवसांच्या शस्त्रसंधीला मुदतवाढ, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणं आणि इराणच्या अणुकार्यक्रमावर निर्बंधाबाबत वाटाघाटी यांचा समावेश आहे। इराणचे सर्वोच्च नेते मोश्तबा खामेनी गुप्त ठिकाणी रवाना झाल्याचं वृत्त अमेरिकन गुप्तवार्ता विभागाच्या हवाल्यानं वृत्तसंस्थेनं दिलं आहे। इस्रायलनं चालवलेल्या ऑपरेशन एपिक फ्युरी दरम्यान मोश्तबा खामेनी जखमी झाले असून त्यांना कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आलं आहे। इस्रायल आणि अमेरिकेबरोबर संघर्ष सुरू झाल्यानंतर आजपर्यंत मोश्तबा खामेनी जनतेसमोर आलेले नाहीत। क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक उद्या नवी दिल्ली इथं होणार आहे। अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ, ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वॉंग आणि जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सु मोतेगी या बैठकीत सहभागी होतील। परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत। महत्वाच्या मुद्द्यांवर क्वाड देशांचं परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत यावेळी चर्चा होईल, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं आहे। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांनी काल नवी दिल्लीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली। दोन्ही नेत्यांनी भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी भक्कम असल्याचा पुनरुच्चार केला आणि व्यापार, ऊर्जा, गतिशीलता तसंच प्रादेशिक सुरक्षितता यासारख्या सहकार्याच्या प्रमुख क्षेत्रांची रूपरेषा मांडली. शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेनंतर आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना डॉ जयशंकर यांनी व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्याची आवश्यकता अधोरेखित केली, ऊर्जा व्यापारातील विस्ताराचं स्वागत केलं आणि भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी ऊर्जेचा पुरवठा विविध स्रोतांद्वारे होणं अत्यंत महत्वाचं असल्याचं सांगितलं. इराणमधील संघर्षाच्या संदर्भात बोलताना जयशंकर म्हणाले, जागतिक इंधनाचे दर कमी राहावेत आणि व्यापार उदीम निर्विघ्नपणे सुरू राहावा, यामध्ये भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचं हित सामावलेलं आहे. अमेरिका, इस्रायल, इराण आणि इतर आखाती देशांसोबतही भक्कम संबंध असलेला भारत जगातील मोजक्याच देशांपैकी एक असल्याचं जयशंकर यांनी नमूद केलं. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी आज सकाळी ताजमहलला भेट दिली. विशेष विमानानं आग्रा इथल्या खेरिया विमानतळावर सकाळी 10 वाजता त्यांचं आगमन झालं. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याची शक्यता वाढल्यानं कच्च्या तेलाचे भाव काहीसे नरमले आहेत. मे महिन्यात प्रथमच ब्रेंट क्रूड प्रतिबॅलर $100 कमी दरावर उतरला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण करतील. आजच्या सोहळ्यात राष्ट्रपती 66 मान्यवरांना पद्मसन्मान प्रदान करतील. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 मान्यवरांना पद्मसन्मान जाहीर झाले आहेत. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात हे पुरस्कार प्रदान केले जातील. आजच्या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण आकाशवाणीवरून संध्याकाळी 5 वाजल्यापासून ऐकायला मिळेल. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून दररोज संध्याकाळी 5 वाजता प्रसारित होणारं बातमीपत्र या कार्यक्रमाच्या आधी 4:57 प्रसारित होईल. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं येत्या गुरुवारी 28 रोजी नियोजित सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं संस्थेनं सांगितलं. नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं आज चिंता व्यक्त केली. याआधी पेपरफुटी होऊनही एनटीएनं त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी एनटीएऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरल्या सुनावणीवेळी न्यायाधीश न्यायमूर्ती पी.एस. नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं ही टिप्पणी केली. एनटीएच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी इस्रोचे माजी प्रमुख के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं गेल्या वर्षी शिफारशी केल्या होत्या. त्याचं पालन कसं केलं याचा तपशील गुरुवारपर्यंत सादर करण्याचे निर्देशही न्यायालयानं एनटीएला दिले आहेत. महाराष्ट्रात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे 1 4-चाकी खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जण ठार झाले. काही मृतदेह हाती लागले असून आणखी शोध सुरू आहे. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेले सातारा जिल्ह्यातले 8 जण या गाडीनं परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मदत कार्यासाठी जिल्हा प्रशासनानं प्रत्येकी 7 जणांची 5 पथकं तयार केल्याचं त्यांनी सांगितलं. वाहन खोल दरीत कोसळल्यानं मृतदेहांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफची मदत घेतली जात आहे. दुसरा अपघात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात झाला. भरधाव रीतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकला, त्याचवेळी ट्रकच्या मागून आलेले वाहनही ट्रकला धडकलं. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले. दरम्यान अपघातस्थळी मदतकार्य करत असताना लळिंग टोल नाक्यावरील काही कर्मचाऱ्यांचाही अपघात झाल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून मदत तसंच अपघातस्थळी सुरक्षा उपाययोजना अशा मागण्या प्रशासनाकडे केल्या आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. गेल्या 15 मेपासून पेट्रोल आणि डिझेलची 4थ्यांदा दरवाढ. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण. आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.